हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
दिवा मज द्यावी कारणाची भिक्षा, नाहीच अपेक्षा दूजी काही। दिवा मज द्यावी कारणाची भिक्षा, नाहीच अपेक्षा दूजी काही। दिवा मज द्यावी नम्रतेची वाटी विश्वासाच्या हाती, भिक्षा घाली वाटी कारणाची। नम्रतेची वाटी विश्वासाच्या हाती, भिक्षा घाली वाटी कारणाची। नम्रतेने आले जे शरण, तया सीतारण दीधा देसी। दिवा मज द्यावी पाप्या तारायाला, स्वपुत्र दिलासी प्रीति जना कैसी दावी दीसी। पाप्या तारायाला, स्वपुत्र दिलासी प्रीति जना कैसी दावी दीसी। पिता नाम मिले शोधिता सापड़े, भूपिता उघडे भाक तुझी। दिवा मज द्यावी ऐशा तुझा वार्ता ऐकी या स्वकर्णी, म्हणून अंगणी आलो देवा। ऐशा तुझा वार्ता ऐकी या स्वकर्णी, म्हणून अंगणी आलो देवा। क्रोध बहु प्रसाद तू बारे, परत माघारे लाभू नको। दिवा मज द्यावी कारणाची भिक्षा, नाहीत अपेक्षा तुझी काही। दिवा मज द्यावी कारणाची भिक्षा, नाहीत अपेक्षा तुझी काही। दिवा मज द्यावी।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, जी श्रृंखला आपण चालवित आहोत ते आहे ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक, आणि ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत सिस्टर एलन जी व्हाईट, आणि जे धडे त्यांनी लिहिलेले आहे त्या धड्यामधील 11वा धडा आहे प्रार्थनेचा विशेष अधिकार। आणि यावरच आज आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि आजचा 11वा धडा प्रार्थनेचा विशेषाधिकार हे उघडूयात आणि देव आपल्या सोबत काय बोलणार आहे यासाठी आपण आपला थोडा वेळ देऊयात. निसर्ग आणि प्रगतीकरणाद्वारे त्याच्या कृत्यांचे आणि त्याच्या आत्म्याच्या प्रभावाने देव आपल्याशी बोलतो, पण हे पुरेसे नाहीत. आपण त्याच्याकडे आपले अंतकरण ओतले पाहिजे. आध्यात्मिक जीवन आणि ऊर्जा मिळण्यासाठी आपल्या स्वर्गीय पित्याशी आपला वास्तविक संबंध असणे आवश्यक आहे. आपली मने त्याच्याकडे ओढली जाऊ शकतात. आपण त्याची कृत्य, त्याची दया, त्याचा आशीर्वाद यावर चिंतन करू शकतो, परंतु हे पूर्ण अर्थाने त्याच्याशी संवाद साधणे नाही. देवाशी संवाद साधण्यासाठी आपल्या वास्तविक जीवनाविषयी त्याच्याशी काहीतरी बोलले पाहिजे. प्रार्थना म्हणजे एखाद्या मित्रासोबत देवासमोर हृदय उघडणे. आपण काय आहोत हे देवाला कळवण्यासाठी हे आवश्यक आहे असे नाही, तर आपल्याला त्याचा स्वीकार करण्यास सक्षम करण्यासाठी. प्रार्थना देवाला आपल्यापर्यंत खाली आणत नाही, तर आपल्याला त्याच्याकडे आणते. जेव्हा येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करावी हे शिकवले. त्याने त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा देवासमोर मांडण्याचे आणि त्यांची सर्व काळजी त्याच्यावर टाकण्याचे निर्देश दिले आणि त्यांच्या याचिका ऐकल्या जाव्यात असे त्यांनी दिलेले आश्वासन हे आम्हालाही आश्वासन आहे. येशू स्वतः मनुष्यामध्ये राहत असताना तो अनेकदा प्रार्थनेत होतात. आमच्या तारणकर्त्याने स्वतःला आमच्या गरजा आणि दुर्बलतेसह ओळखले, कारण तो एक विनय करता, एक याचिका करता बनला. त्याच्या पित्याकडून ताज्या सामर्थ्याचा पुरवठा मागतो, जेणेकरून तो कर्तव्य आणि याचिकांसाठी आणि चाचणीसाठी तयार होऊ शकेल. प्रत्येक गोष्टीत तो आपला आदर्श आहे. तो आपल्या अशक्तपणातील एक भाऊ आहे. सर्व बाबींमध्ये जसे आपण आहोत, पण पापविरहित म्हणून त्याचे निसर्ग वाईट पासून त्याने पापाच्या जगात संघर्ष आणि आत्म्याचा यातना सहन केला. त्याच्या मानवतेचे प्रार्थनेला एक गरज आणि विशेषाधिकार बनवले. त्याच्या पित्यासोबतच्या सहवासात त्याला सांत्वन आणि आनंद मिळाला. आणि जर माणसाचा तारणहार देवाचा पुत्र त्याला प्रार्थनेची गरज भासली, तर किती अशक्त असावे. पापी, नश्वर, ना उत्कंठ आणि सतत प्रार्थनेची गरज भासते. आपला स्वर्गीय पिता आपल्याला त्याच्या आशीर्वादाची पूर्तता देण्याची वाट पाहत आहे. अमर्याद प्रेमाच्या झऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिणे हा आपला विशेषाधिकार आहे. आपण एवढी कमी प्रार्थना करतो हे किती आश्चर्य आहे. देव त्याच्या सर्वात नम्र मुलांची प्रामाणिक प्रार्थना ऐकण्यास तयार आणि इच्छुक आहे, आणि तरीही आपल्या इच्छा देवाला कळविण्यास आपल्याकडून खूप स्पष्ट अनिश्चितता आहे. स्वर्गातील देवदूत गरीब असहाय्य मानवांबद्दल काय विचार करू शकतात जे प्रलोभनाच्या अधीन आहेत. जेव्हा देवाचे अमर्याद प्रेम त्यांच्यासाठी तळमळत असते, त्यांना ते विचारू किंवा विचार करू शकत नाही त्यापेक्षा जास्त देण्यास तयार असतात, आणि तरीही ते खूप कमी प्रार्थना करतात. थोडा विश्वास. देवदूतांना देवासमोर नतमस्तक व्हायला आवडते. त्यांना त्याच्या जवळ राहायला आवडते. ते देवासोबतच्या सहवासात त्यांचा सर्वोच्च आनंद मानतात. आणि तरीही पृथ्वीवरील मुलांना ज्याचा केवळ देवच देऊ शकेल अशा मदतीची गरज आहे, ते त्याच्या आत्म्याच्या प्रकाशाशिवाय, त्याच्या उपस्थितीच्या सहाय्याशिवाय चालण्यात समाधानी आहेत. जे प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतात त्यांना दुष्टांचा अंधार घेरतो. शत्रूंच्या कुजबुजलेल्या प्रलोभने त्यांना पाप करण्यास प्रवृत्त करतात, आणि हे सर्व कारण ते प्रार्थनेच्या दैवी नियुक्तीमध्ये देवाने त्यांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करत नाहीत. देवाच्या मुले आणि मुली प्रार्थना करण्यास का नाखुश आहेत. जेव्हा प्रार्थना ही विश्वासाच्या हातात भांडारांचे म्हणजेच काय की स्वर्गाचे भांडार उघडण्याची चावी आहे, जेथे मोठी संपत्ती आहे, सर्व मानाची अमर्याद संसाधने. अखंड प्रार्थना आणि परिश्रमपूर्वक परीक्षण न करता आपण निष्काळजी होण्याचा आणि योग्य मार्गापासून दूर जाण्याचा धोका असतो. शत्रू दयाळूपणाच्या मार्गात अडथळा आणण्याचा सतत प्रयत्न करतो, जेणेकरून आपण मनापासून प्रार्थना आणि विश्वासाने मोहाचा प्रतिकार करण्याची कृपा आणि शक्ती प्राप्त करू नये. काही अटी आहेत ज्याच्या आधारे आपण अपेक्षा करू शकतो की देव आपल्या प्रार्थना ऐकेल आणि त्याचे उत्तर देईल. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्याच्याकडून मदतीची गरज भासते. त्याने वचन दिले आहे, मी तहानेल्यांवर पाणी ओतील आणि कोरड्या भूमीवर पूर ओतील. यशया याचा 44 अध्याय आणि 3 वचन. ज्यांना धार्मिकतेची भूक आणि तहान लागली आहे, जे देवाची आस धरतात, त्यांना खात्री आहे की ते तृप्त होतील. आत्म्याच्या प्रवाहासाठी आणि प्रभावासाठी अंतकरण खुले असले पाहिजे किंवा देवाचा आशीर्वाद मिळू शकत नाही. आपली मोठी गरज ही स्वतः एक युक्तिवाद आहे आणि आपल्या बाजूने सर्वात स्पष्टपणे विनंती करतो. पण आपल्यासाठी या गोष्टी करण्यासाठी प्रभूला शोधायचे आहे. तो म्हणतो, मागा आणि ते तुम्हाला दिले जाईल. आणि ज्याने स्वतःच्या पुत्राला सोडले नाही तर आपल्या सर्वांसाठी त्याला सोपवले, तो आमच्या बरोबर सर्व काही आपल्याला मुक्तपणे कसे देणार नाही. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 7 अध्याय आणि 7 वचन आणि रोमकरास पत्र याचा 8 अध्याय आणि 32 वचन. जर आपण आपल्या अंतःकरणात अधर्म मानतो, जर आपण ज्ञात असलेल्या पापाला चिटकून राहिलो तर प्रभू आपले ऐकणार नाही. परंतु पश्चाताप करणाऱ्या पश्चाताप झालेल्या आत्म्याची प्रार्थना नेहमीच स्वीकारली जाते. जेव्हा सर्व ज्ञान चुका सुधारल्या जातात तेव्हा आपण विश्वास ठेवू शकतो की देव आपल्या याचिकेचे उत्तर देईल. आपली स्वतःची योग्यता आपल्याला कधीही देवाच्या कृपेसाठी प्रशंसा करणार नाही. येशूची योग्यता आपल्याला वाचवेल, त्याचे रक्त आपल्याला शुद्ध करेल. तरीही आम्हाला स्वीकृतीच्या अटींचे पालन करण्याचे काम आहे. प्रचलित प्रार्थनेचा आणखीन एक मोठा घटक म्हणजे विश्वास. जो देवाकडे येतो त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि जे त्याचा शोध घेतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. इब्रेकरास पत्र याचा 11 अध्याय आणि 6 वचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ज्या गोष्टींची तुम्ही इच्छा असते तेव्हा विश्वास ठेवा की तुम्हाला त्या मिळाल्या आहेत आणि तुम्हाला त्या मिळतील. मार्कृत शुभवर्तमान याचा 11 अध्याय आणि 24 वचन. आपण त्याला त्याच्या शब्दानुसार घेतो का? आश्वासन व्यापक आणि अमर्यादित आहेत आणि तो विश्वासू आहे ज्याचे वचन दिले आहे. जेव्हा आपण मागितलेल्या गोष्टी आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण मागितलेल्या वेळी आपण अजूनही विश्वास ठेवतो की प्रभू ऐकतो आणि तो आपल्या प्रार्थनेचे उत्तर देईल. आपण इतके चुकीचे आणि अदूरदर्शी आहोत की आपण कधी कधी अशा गोष्टी मागतो ज्या आपल्यासाठी आशीर्वाद नसतात आणि आपल्या स्वर्गीय पिता आपल्या प्रार्थनेचे उत्तर देतो जे आपल्या सर्वोत्कृष्ट चांगल्यासाठी असेल, ज्याची आपण स्वतःला इच्छा करू शकतो. दैवी ज्ञानाने जर आपण सर्व गोष्टी जसेच्या तसे पाहू शकू, जेव्हा आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही असे दिसते तेव्हा आपण वचनाला चिटकून राहावे, कारण उत्तर देण्याची वेळ नक्कीच येईल आणि आशीर्वाद आम्हाला सर्वात जास्त आवश्यक आहे. परंतु प्रार्थनेचे उत्तर नेहमी अगदी मार्गाने किंवा आपल्याला पाहिजे असलेल्या विशिष्ट गोष्टीसारखे दिले जाईल असा दावा करणे म्हणजे गृहीतक होय. देव चुकवण्यात खूप शहाणा आहे आणि जे सरळ मार्गाने चालतात त्यांच्यापासून कोणतीही चांगली गोष्ट रोखण्यासाठी देवाला खूप चांगला आहे. मग त्याच्यावर विश्वास ठेवण्यास घाबरू नका. जर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे त्वरित उत्तर दिसत नाही त्याच्या खात्रीवर आणि खात्रीशीर वचनावर विसंबून राहा. मागा आणि ते तुम्हाला दिले जाईल. जर आपण आपल्या शंका आणि भीतींचा सल्ला घेतला किंवा आपल्याला स्पष्टपणे दिसत नसलेल्या गोष्टी प्रत्येक गोष्टींचे निरासरण करण्याचा प्रयत्न केला तर विश्वास ठेवण्याआधी गोंधळ वाढेल आणि खोली वाढेल. परंतु जर आपण देवाकडे आलो तर आम्हाला असहाय्य आणि परावलंबी आहोत जसे आपण आहोत आणि नम्रपणे विश्वासाने आपल्या इच्छा त्याच्याकडे प्रकट करू ज्याचे ज्ञान असीम आहे. जो पृथ्वीवर सर्व काही पाहतो आणि जो त्याच्या इच्छेने सर्व शब्दाने सर्व काही नियंत्रित करतो, तो आपल्या आक्रोशाकडे लक्ष देऊ शकतो आणि तो आपल्या हृदयात प्रकाश टाकेल. प्रामाणिक प्रार्थनेद्वारे आपल्याला अनंताच्या मनाशी जोडले जाते. आमच्या उद्धारकर्त्याचा चेहरा करुणेने आणि प्रेमाने आमच्यावर झुकत आहे. त्याचा आमच्याकडे त्यावेळी कोणताही उल्लेखनीय पुरावा असू शकतो अथवा नसू शकतो, परंतु हे तसे आहे. आपल्याला त्याचा दृश्य स्पर्श जाणू शकत नाही, परंतु त्याचा हात आपल्यावर प्रेमाने आणि करुणामय कोमलतेने आहे. जेव्हा आपण देवाकडून दया आणि आशीर्वाद मागायला येतो, तेव्हा आपल्याला स्वतःच्या अंतकरणात प्रेम आणि क्षमेचा आत्मा असावा. जसे आम्ही आमच्या कर्जदारांना क्षमा करतो, तसे आमचे ऋण आम्हाला माफ कर अशी प्रार्थना आपण करू शकतो. आणि तरीही क्षमा न करणारा आत्मा कसा बाळगू शकतो? मत्तयकृत शुभवर्तमान याचा 6:12. जर आपण आपल्या स्वतःच्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात अशी अपेक्षा केली, तर आपण इतरांना क्षमा केली पाहिजे आणि त्याच प्रमाणात क्षमा केली पाहिजे. प्रार्थनेतील चिकाटी ही प्राप्तीची अट करण्यात आली आहे. आपण विश्वास आणि अनुभव वाढू इच्छित असल्यास आपण नेहमी प्रार्थना केली पाहिजे. आपण प्रार्थनेत तत्काळ असायला हवे, प्रार्थनेत चालू ठेवावे आणि प्रार्थनात आभार मानावेत. रोमकलास पत्र याचा 12:12 आणि कलसेकलास पत्र याचा 4:2 पेत्र विश्वासूंना शांत राहा आणि प्रार्थनेकडे लक्ष द्या असे आवाहन करतो. 1 पेत्र याचा 4:7 पावलाने असे निर्देश दिले की प्रत्येक गोष्टीत तुमच्या विनंत्या देवाला प्रार्थनेने व विनविणीने धन्यवाद देऊन कळवा. फिलिप्पीकलास पत्र याचा 4:6 परंतु प्रियकरांनो आणि श्रोते जन हो, या ठिकाणी आम्हाला पवित्र आत्म्यात प्रार्थना करून आणि स्वतःला देवाच्या प्रीतीत ठेवात. अखंड प्रार्थना म्हणजे आत्म्याने देवासोबतचे अखंड मिलन, जेणेकरून देवाकडून आलेले जीवन आपल्या जीवनात वाहते आणि आपल्या जीवनातून पवित्रता आणि पवित्रता देवाकडे परत येते. प्रार्थनेत परिश्रम असणे आवश्यक आहे. तुम्हाला कधीही आणि काहीही अडथळा येऊ देऊ नका. येशू आणि तुमचा स्वतःचा आत्मा यांच्यातील संवाद घडवण्यासाठी आणि उघडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. जेथे प्रार्थना केली जात नाही तेथे जाण्यासाठी प्रत्येक संधी शोधात. जे खरोखर देवासोबत संवाद साधू पाहत आहेत ते प्रार्थनेत आणि प्रार्थना सभेत दिसतील. त्यांचे कर्तव्य करण्यासाठी विश्वासू आणि त्यांना मिळू शकणारे सर्व फायदे मिळवण्यासाठी उत्सुक आणि उत्सुक आहेत. ते स्वतःला ठेवणाऱ्या प्रत्येक संधीमध्ये सुधारणा करतील, जेथे त्यांना स्वर्गातून प्रकाशाची किरणे मिळतील. आपण कौटुंबिक वर्तुळात प्रार्थना केली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण गुप्त प्रार्थनेकडे दुर्लक्ष करू नये, कारण हे आत्म्याचे जीवन आहे. प्रार्थना दुर्लक्षित असताना आत्म्याचे उत्कर्ष होणे अशक्य आहे. केवळ कौटुंबिक किंवा सामायिक प्रार्थना पुरेशी नाही. एकांतात आत्म्याला देवाचे परीक्षण करणाऱ्या डोळ्यापासून आणि डोळ्यासमोर ठेवू द्या. गुप्त प्रार्थना केवळ प्रार्थना श्रवण करणाऱ्या देवानेच ऐकली पाहिजे. अशा याचिकेचे ओझे कोणत्याही जिज्ञासू कानावर पडत नाही. गुप्त प्रार्थनेत आत्मा सोभोवतालच्या प्रभावापासून मुक्त आहे, उत्साहापासून मुक्त आहे. शांतपणे तरीही उत्कंठतेने ते देवाच्या मागे पोहोचेल. जो गुप्तपणे पाहतो, ज्याचे कान अंतकरणातून उद्भवणारी प्रार्थना ऐकण्यासाठी उघडे असतात, त्याच्यापासून होणारा प्रभाव गोड आणि कायमचा असेल. शांत साध्या श्रद्धेने आत्मा देवाशी संवाद साधतो आणि सैतानाशी संघर्षाला त्याला बळकट करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी दैवी प्रकाशाचे किरण स्वतःकडे गोळा करतो. देव आमचा शक्तीचा बुरुज आहे आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करत. आणि शेवटचा मुद्दा जर आपण बघितला तर त्यामध्ये आम्हाला कळून येतात की देवाची इच्छा मानवजातीसाठी काय आहे, देव आम्हाला काय सांगू इच्छितो आहे. आणि म्हणूनच आपण क्रुसाकडे बद्दल आणि क्रुसाबद्दल गोळा करणे आवश्यक आहे. ख्रिस्त आणि तोच वधस्तंभावरचे चिंतन संभाषण आणि आपल्या सर्वात आनंददायक भावनांचा विषय असावा. देवाकडून मिळालेला प्रत्येक आशीर्वाद आपण आपल्या विचारात ठेवला पाहिजे आणि जेव्हा आपल्याला त्याच्या महान प्रेमाची जाणीव होते तेव्हा आपण आपल्यासाठी वधस्तंभावर खिळलेल्या हातावर सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तयार असले पाहिजे. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला प्रार्थनेचं महत्व सांगितलेलं आहे. प्रार्थना ही देवाच्या सोबत बोलणं आहे. तू आम्हाला सामुदायिक प्रार्थना शिकवलेली आहेत, मंदिरातली प्रार्थना शिकवलेली आहेत, कुटुंबातली प्रार्थना शिकवलेली आहेत, परंतु आम्ही वैयक्तिक प्रार्थनेमध्ये देखील तत्पर असावत हे देखील तू आम्हाला शिकव, जेणेकरून तुझा आणि आमचा संबंध अधिक घट्ट आणि मजबूत व्हावा आणि सैतानाला त्या भागामध्ये कुठेच जागा मिळू नये. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
तुझा दाखवी चरण तुझे आशू, सहवास पुरे तव नास स्वर्ग मगयीशु, नच तुझा दाखवी चरण तुझे आशू, रत्पटी तुझी गोमटी मूर्ति वसरे
Thank you. प्रभु मज सोडू नको भवरानी, प्रभु मज सोडू नको भवरानी। या भवरानी बहु अंधेरी अंधहिमी नयनानी, संसारिया अति दुखे संसारिया अति दुखे झाड़ी किरण पानी। प्रभु मज सोडू नको भवरानी, प्रभु मज सोडू नको भवरानी। तव भक्तीचा त्रास रुची हे काटे मोडित गानी, तव भक्तीचा त्रास रुची हे काटे मोडित गानी। वृश्चिक चिंता भ्रम सर्पच हे करिती दंश बळानी, प्रभु मज सोडू नको भवरानी, प्रभु मज सोडू नको भवरानी। सैतानच तो सिंह जयाचा एती आरोळा गानी, सैतानच तो सिंह जयाचा।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।